आकाशवाणी मुंबई। नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचा प्रचार टिपेला। रेमल वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये पाऊस। कोलकात्यात वादळी पावसामुळे झाडं कोसळली। पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक। आणि आशियाई चॅम्पियन स्पर्धेत महिलांच्या वॉल्टमध्ये दीपा कर्माकरनं पटकावलं ऐतिहासिक सुवर्णपदक। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचा प्रचार आता टिपेला पोहोचला आहे। या टप्प्यात देशभरातल्या 57 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे उमेदवार असलेल्या वाराणसी मतदारसंघात या टप्प्यात मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर रालोआ आणि इंडिया आघाडीचे नेते आज देशात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे आज उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर, सलेमपूर आणि चंदौली इथल्या प्रचारसभांना संबोधित करणार आहेत। तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा वाराणसीमध्ये विविध कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे बिहारमधल्या मनेर इथं सभा घेणार आहेत। तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नालंदा लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत। काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आज बिहारमधल्या मनेर आणि खुसरूपूर इथं इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची हिमाचल प्रदेशमधल्या चंबा आणि शहापूर इथं प्रचारसभा होणार आहे। तसंच राजदचे नेते तेजस्वी यादव हे जेहनाबाद, पाटलीपुत्र आणि आरा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांशी संवाद साधतील। तर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आज बरुआ इथं प्रचारसभा घेणार आहेत। दरम्यान प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे 29 जून रोजी ओदिशात प्रचारसभा घेणार आहेत। संयुक्त अरब अमिरातीच्या विकासात आणि आर्थिक प्रगतीत भारतीयांचा मोलाचा वाटा असल्याचं संयुक्त अरब अमिरातीचे सहिष्णुता मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांनी म्हटलं आहे। ते आज दुबईत वासू श्रॉफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते। यावेळी अनेक भारतीय व्यावसायिक उद्योगातील नेते आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते। भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या मैत्रीपूर्ण आणि जवळच्या नात्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली। अनेक भारतीय व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायातल्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर संयुक्त अरब अमिरातीच्या विकासात हातभार लावला असल्याचंही ते म्हणाले। रेमल वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये काल रात्री पाऊस पडला। कोलकात्यात वादळी पावसामुळे झाडं कोसळल्यानं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचं नुकसान झालं आहे। तर मेट्रो मार्गावर पाणी साचल्यामुळे शहरातली मेट्रो सेवाही विस्कळीत झाली होती। तसंच उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे। तसंच झाडं कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला। दरम्यान कोलकात्यातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरची स्थगित केलेली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। ओदिशामध्ये रेमल वादळामुळे भूस्खलन झालं। राज्यातल्या उत्तर भागात जोरदार वादळी वाऱ्यामुळे परिस्थिती खडतर झाली आहे। दरम्यान रेमल वादळाची गती आता काहीशी मंदावल्याचं एनडीआरएफचे पोलीस उपमहानिरीक्षक मोहसिन शाहिदी यांनी सांगितलं। 110 ते 120 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग आता 60 ते 70 किलोमीटर प्रतितास इतका झाल्याचं ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना समाजमाध्यमावरील संदेशातून आदरांजली वाहिली आहे। नवी दिल्लीतल्या शांतीवन या पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आदरांजली वाहिली। आधुनिक भारताचे शिल्पकार असणाऱ्या पंडित नेहरूंच्या योगदानाशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। देशाला वैज्ञानिक, आर्थिक, औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमध्ये अग्रेसर बनवण्याचं आणि लोकशाहीच्या रक्षणाचं कार्य त्यांनी केलं असं खरगे यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 95 कोटी रुपयांची रोकड आणि दारूसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे। शनिवारी जम्मू काश्मीरमधलं मतदान पार पडलं। अनंतनाग राजौरी लोकसभा निवडणुकीत गेल्या 10 वर्षातलं विक्रमी मतदान नोंदवण्यात आलं आहे। आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिनिव्हा इथल्या संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी मिशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी काल प्लेस डेस नेशन्स इथं योगसत्राचं आयोजन केलं होतं. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानोम घेब्रेयेसस आणि भारतीय शिष्टमंडळातले इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज जाहीर केला. यंदा या नियमित परीक्षेत 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातल्या 9 विभागीय मंडळातून 15,49,326 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,84,441 जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकाल 1.98% वाढला असून यावर्षी मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. राज्यात मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 97.21% इतकी आहे तर 94.56% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.1% लागला असून मुंबई विभागाचा निकाल 95.83% इतका आहे. 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100% आहे तर 187 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100% गुण मिळाले आहेत. पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक केली. न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ अजय टावरे आणि डॉ श्रीहरी हरलोर यांच्यावर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. 19 मे रोजी रात्री या आरोपीनं नशेच्या अंमलाखाली भरधाव वेगानं कार चालवून 2 अभियंत्यांचे बळी घेतले. या आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यात या डॉक्टरांनी फेरबदल केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. नोएडामध्ये एका भरधाव गाडीनं धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धडकेत मृत्यू झालेले जनक देव शाह हे आकाशवाणीचे निवृत्त कर्मचारी आहेत. शाह हे काल सकाळी त्यांच्या घराजवळ दूध घेण्यासाठी जात असताना एका भरधाव कारनं त्यांना धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत. जनक देव शाह यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीच्या महासंचालकांनी शोक व्यक्त केला आहे. गुजरातच्या राजकोट इथं गेमझोनला लागलेल्या आग प्रकरणी गुजरात सरकारनं 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. या अधिकाऱ्यांचं कामातलं दुर्लक्ष आणि विलंब या घटनेला कारणीभूत असल्यामुळे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान गुजरात उच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायमूर्ती बिरेन वैष्णव आणि न्यायमूर्ती देवान देसाई यांच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. शनिवारी झालेल्या या दुर्घटनेत किमान 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भारतीय खेळाडू दीपा कर्माकरनं उझबेकिस्तानच्या ताशकंद इथल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत महिलांच्या वॉल्टमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. दीपानं 13.56% इतके सरासरी गुण मिळवत हा विजय मिळवला आहे. कोणत्याही भारतीय जिम्नॅस्टिकपटूनं आशियाई चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ती 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारी ही पहिली भारतीय स्पर्धक ठरली होती. दक्षिण कोरियाची राजधानी सोल इथं आज चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या त्रिपक्षीय शिखर परिषद होणार आहे. या परिषदेनंतर अर्थव्यवस्था, व्यापार, विज्ञान आणि उद्योग क्षेत्रासंबंधी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या परिषदेआधी या तिन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली होती. निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज उच्चांक गाठला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 600 अंकांनी वाढ झाली आणि त्यानं 76,000 टप्पा ओलांडला. निफ्टीनं ही 23,000 टप्पा ओलांडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्याचा प्रचार टिपेला. रेमल वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये पाऊस. कोलकात्यात वादळी पावसामुळे झाडं कोसळली. पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक आणि आशियाई चॅम्पियन स्पर्धेत महिलांच्या वॉल्टमध्ये दीपा कर्माकरनं पटकावलं ऐतिहासिक सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.